सच बताऊ ना तो आप सभी को झप्पी देने का मन कर रहा है, पर क्या है यहाँ पर बैठकर मैं आप सभी को झप्पी नहीं दे सकती ना, तो एक वर्चुअल वाली यहाँ से आप सभी को झप्पी एक्सेप्ट कर लीजिए मेरी तरफ से। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आप सभी को कॉन्ग्रेचुलेट करना चाहती हूँ। मला तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन म्हणायचं आहे, कारण की कारणच तसं आहे, हॅशटॅग स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये ना आपण सगळ्याच्या सगळे डिस्टिंक्शननी पास झालोय यार। लास्ट टाइम नांदेडचा नंबर होता 38वा आणि यावेळेस आपण राज्यामध्ये 19व्या नंबरवर आलोय आणि देशात तर 130 नंबरवरून 60व्या नंबरवर आलोय, म्हणजे लिटरली आपण हाफ हाफनी कमी झालोय आणि वरती वरती तितकंच जास्त वरती सुद्धा गेलोय आपण। कॉंग्रॅच्युलेट तर मला ना आपल्या राज्याचं सुद्धा करावं असं वाटतं, कारण की महाराष्ट्राने देशात 3रा नंबर मिळवलाय स्वच्छतेच्या बाबतीत। इतके सगळे आकडेवारी ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण पहिला नंबर सुद्धा मिळवू शकतो बरं, कारण की लातूर ठरले यावेळेस पहिलं। घनकचरा व्यवस्थापनामध्ये लातूरचा पहिला नंबर आलाय आणि त्यांनी काय काय केलंय हे आपण थोड्या वेळानंतर ऐकणारच आहोत, पहिला नंबर मिळवण्यासाठीच्या मेहनती। पण तुम्हाला काय वाटतं, हे सगळं ऐकल्यानंतर आपलं एक पाऊल स्वच्छतेकडे पडतंय का, आणि हे सगळे आकडे पार करून आपल्याला जर का पहिला नंबर मिळवायचा असेल स्वच्छतेच्या बाबतीत तर आपण काय काय करू शकतो, पटकन सांगा मला। कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।